आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भाजपच्या दोन खासदारांक जखमी केल्ल्या प्रकरणात काँग्रेस फुडारी राहुल गांधी हांच्या आड दिल्ली पुलिसांनी एफआयआर दाखल केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी संसदेच्या गेटीचे निदर्शना करपाक बंदी घाल्या. जानेर 2025 जावपा आशिल्ल्या 8वे परिक्षा पे चर्चे खातीर नोंदणी सुरू जाल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज जैसलमेरांत वेगवेगळ्या राज्यांच्या अर्थमंत्र्यांबरोबर अर्थसंकल्पा आदी सल्लामसलत करतली. बायलांच्या टी ट्वेंटी क्रिकेटांत भारतान तिसऱ्या निमाणे मॅचीन वेस्ट इंडिजाक 60 धावण्यांनी हरयले आनी माळ 2-8 अशी जिखली. आतां पुराय खबरो. भाजपच्या कागाळीचेर दिल्ली पुलिसांनी काँग्रेस फुडारी राहुल गांधी आड एफआयआर नोंद केला. दिल्ली पुलिसांनी दिल्ल्या निवेदनात भारतीय न्यायिक संहितेचो फक्त 109 कलम काढून उडयला आनी हेर सगळे कलम कागाळीन दिल्ले तशेच आसात अशें सांगला. भाजपचे खासदार अनुराग सिंग ठाकूर हांणी वांगडी खासदार बांसुरी स्वराज आनी हेमंग जोशी हांचे बरोबर काँग्रेस फुडारी आनी विरोधी पक्षाचे लोकसभा फुडारी राहुल गांधी हांचे आड काल संसद स्ट्रीट पुलीस स्टेशनाचेर भाजप खासदारांक धक्को दिवन जखमी केल्ल्या आरोपान कलम 109 हत्या करपाचो यत्न, 115 हेतून गंभीर दुखापत करप, 117, 125, 131 आनी 351 खाला गुन्यांव नोंद केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी संसद सभाघरांच्या खंयच्याय इमारतीच्या गेटींचेर खंयचोच राजकीय पक्ष खासदार वा खासदारांचो पंगड कसलोच निषेध वा निदर्शना करचो ना अशी खर सुचोवण्यो जारी केल्यात. संसद संकुलांत काँग्रेस आनी भाजप खासदारांनी निषेधा वेळार गेटीचेर एकामेकांक धक्को दिलो, ताका लागून दोन खासदार जखमी जाले आनी तांकां हॉस्पिटलांत दाखल करचे पडले. ह्या घडणुके उपरांत हे निर्देश दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या परिक्षा पे चर्चाची 8वी आवृत्ती फुडल्या म्हयन्यांत आयोजीत करतले. ह्या खाशेल्या परस्पर संवादात्मक कार्यावळी खातीर नोंदणी पयलीच सुरू जाल्या. माय गोव्ह प्लॅटफॉर्माचेर 14 जानेर मेरेन नोंदणी चालू उरतली. ह्या कार्यक्रमाची परिकल्पना परिक्षेचो ताण उणो करपाक आनी विद्यार्थ्यांक शिक्षकांक आनी पालकांक जिवीत एक उत्सव म्हणून मनोवपाक प्रोत्साहन दिवप आसा. ही यत्ता 6वी ते 12वीच्या विद्यार्थी शिक्षक आनी पालकां खातीर एक प्रश्नमंजुषा सर्त तयार केल्या अशें शिक्षण मंत्रालयान सांगले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज जैसलमेरांत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करचे पयली वेगवेगळ्या राज्यांच्या अर्थमंत्र्यांकडे अर्थसंकल्पा आदीची सल्लामसलत करतली. वित्तीय वर्ष 2025-26 वर्षाचे केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 ह्या दिसा संसदेन सादर करपाची शक्यताय आसा. हे अर्थमंत्री सीतारामन हांचे सेगीत 8वे बजेट सादरीकरण आसतले. एका सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्याप्रमाण ह्या चर्चांनी राज्यांची मुखेल भूमिका आसतली. आर्थिक स्थिरता सुदारपा खातीर आनी शाश्वत विकासाक प्रोत्साहन दिवपा खातीर आवश्यक उपाय योजनांचेर चर्चा करपा खातीर ही बसका एक व्यासपीठ आसतली. सीतारामन फाल्यां राजस्थानांतल्या जैसलमेर शारांत जीएसटी काउन्सिलाच्या 55वे बसकेची येजमानकी चलयतली. सिकंदराबादांतल्या प्रतिश्ठीत कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट सीडीएम हाका आज राष्ट्रपती ध्वज प्रदान करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी या महाविद्यालयात आयोजित केल्ल्या कार्यावळीत हो सन्मान प्रदान करतल्यो. 1970 स्थापन झाली सीडीएम ही आता सर्वोच्च स्तरीय संस्था आसा जी 3 सेवांच्या अधिकाऱ्यांक धोरणात्मक नियोजन, संसाधन व्यवस्थापन आनी फुडारपणान प्रशिक्षण दितात. उच्च आनी वरिष्ठ संरक्षण व्यवस्थापन अभ्यासक्रम सहित सीडीएम कार्यावळींनी देशांतल्या आनी परदेशांतल्या लष्करी कर्मचाऱ्यांक प्रशिक्षण दितात अशें सीडीएम कमांडंट मेजर जनरल हर्ष चिब्बर हांणी सांगले. बहुआयामी झुजाच्या वाडट्या म्हत्वाक लागून संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालय आतां भारत आनी जगभरांतल्या व्यावसायीक लष्करी शिक्षणांत आघाडीचेर आसा. केंद्रीय घरमंत्री अमित शाह शुक्रारा अस्तंत बंगालांत पावतले. शेनवारा सकाळी सुमार 10:30 दार्जिलिंग जिल्ह्यांतल्या सिलिगुरी हांगा शस्त्र सीमा बळाच्या फाउंडेशन डे कार्यावळीक ते हाजीर रावपाचे आसा. नेपाल आनी भूतान हांच्या शिमेची राखण करपाची जापसालदारकी ह्या बळाचेर आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात. परराष्ट्र सचीव विक्रम मिस्री आयच्या 3 दिसांच्या मॉरिशस भेटेर वतले. प्रधानमंत्री नवीन चंद्र रामगुलम हांच्या फुडारपणाखाला मॉरिशसान नवे सरकार स्थापन जाले उपरांत भारत आनी मॉरिशस हांचे मदीं ही पयली उंचेल्या पांवड्यावेली द्विपक्षीय उलोवणी आसतली. ही भेट दोनी देशांमदी नेमान उंच पातळेचेर जावपी आदान प्रदान चालू आसा आनी मॉरिशस बरोबर भारताचे विजन सागर, आफ्रिका फॉरवर्ड पॉलिसी आनी ग्लोबल साऊथ हांचे प्रती भारताची प्राथमिकता दाखयता. भारत आनी मॉरिशस हांचे मदी इतिहास, संस्कृताय आनी परंपरेचेर आनी वेगवेगळ्या मळार द्विपक्षीय सहकार्याचेर आदारिल्लो शेकड्यांनी वर्सांचो संबंद आसा. ही भेट द्विपक्षीय संबंद आनीक फुडें व्हरपाची संद थारतली. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्राय हांणी सगळ्या वेवसायीक एसएमएसाची सोद घेवपाची तांक सुनिश्चित करपा खातीर एक रुपरेखा यशस्वीपणान चालीक लायल्या. सुरक्षीत आनी स्पॅम मुक्त मॅसेजींग प्रणाली तयार करपा खातीर एक व्हडलें पावल अशें संचारण मंत्रालयान सांगलें. वेपारी मॅसेजींग प्रणालींची पारदर्शकता आनी जापसालदारकी वाडोवपा वांगडाच गिरायकांक स्पॅम पासून राखण दिवपाच्या ट्रायच्या यत्नांत हो उपक्रम एक म्हत्वाचो यश आसा. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश आणि सभापती जगदीप धनकर यांच्या विरोधातलं अविश्वास प्रस्ताव बाहेर मारला. सभापती पक्षपाती पद्धतीन काम करता असा आरोप करून विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव मांडिल्लो. उपसभापतींनी हो सभापतींच्या प्रतिष्ठेक कलंकित करपाच्या प्रयत्नात अनुचित गंभीरित्या दोषपूर्ण आणि घाईघाईचा प्रस्ताव आशिल्ल्याचे वर्णन केला. संविधानिक संस्थांक हानी करप हो त्याचा हेत असा असे त्यांनी म्हणा. हिमाचल प्रदेश अस्तंत राजस्थान जम्मू काश्मीर लडाख गिलगित बालिस्तान मुझफ्फरबाद पंजाब हरियाणा आणि चंदीगड हांगा कुडकुड्याचे शिं आसतले. फुडले 2 दीस ह्या वाठारांनी शियाचे लाल चारू उरतले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. उदेंत राजस्थान आणि झारखंडान रातीच्या वेळार आणि सकाळी दाट धुके पडपाची शक्यताय आसा. दर्या देगेवेले आंध्र प्रदेशान आणि यानमान गडगडा सहित व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. राष्ट्रीय सुशासन सप्तक 2024 कालच्यान सुरू जाला. पेन्शन आनी पेन्शनर कल्याण खातें ताचे आयोजन करता. हाचो एक भाग म्हण काल पेन्शन तक्रारांचे प्रभावी निवारणाविशीं राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केल्ली. हे कार्यशाळेन वेगवेगळ्या मंत्रालयान खात्यांतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वांटो घेतिल्लो. कागाळी निवारण प्रक्रिया चड संवेदनशील, सुलभ आनी अर्थपूर्ण करपाचे मार्ग भाग घेवपी शिकले. तशेंच देशांतल्या 700 परस चड जिल्ह्यांनी राज्यांनी आनी संघ प्रदेशांनी सप्तकभर चलपी ही कार्यावळ घडोवन हाडटात. बायलांच्या T20 क्रिकेटान भारतान तिसऱ्या निमाणे मॅचीन वेस्ट इंडिजाक 7 धावण्यांनी हरयले आनी ही माळ 2-1 अशी जिकली. ही मॅच काल नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमात झाली. पहिली फलंदाजी करून भारतान बायलांच्या T20 सर्तीन आता मेरेनची सगळ्यांत चड धावसंख्या केली. 20 षटकांत 4 गडी बाद 217 धावण्यो केल्यो. स्मृती मंदानान 7 बॉलांचे 77 धावण्यो आनी रुचा घोष हांणी 21 बॉलांचे 54 धावण्याचो तेजस्वी धाव केलो. हाचे आनी रुचा घोष हाणें बायलांच्या T20 सर्तीन सगळ्यांत वेगान अर्धशतक मेळोवपाच्या संवसारीक विक्रमाची बरोबरी केली. ताणें 20 बॉलांनी 50 धावण्यो केल्यो. ताका जाप दितना वेस्ट इंडीज पंगडाक 20 ओव्हरांनी 9 गडे बाद फक्त 157 धावण्यो मेळूंक शकल्यो. भारता खातीर राधा यादवान 4 विकेटी घेतल्यो. भारतान विमान भाडे चडशा देशापरस उणे आसा अशें नागरी विमानन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हांणी सांगला. लोकसभेन एका प्रश्नाक दिल्ल्या लेखी जापेन मोहोळ हांणी सांगले, नागरी विमानन महासंचालनालयान स्थापन केल्ल्या दर निरीक्षण युनिटान देशांतल्या आनी परदेशांतल्या वेगवेगळ्या मार्गांचेर विमान भाड्याचे तुलनात्मक विश्लेषण केले. भारतांतल्या भारतीय विमान कंपन्यांनी दर किलोमिटराक विमान भाडे घेवपाचे प्रमाण संवसारीक पांवड्या परस उणे आशिल्ल्याचे विश्लेषणातल्यान दिसून आयला अशें तांणी सांगले. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. भाजपच्या 2 खासदारांक जखमी केल्ल्या प्रकरणात काँग्रेस फुडारी राहुल गांधी आड दिल्ली पुलिसांनी FIR दाखल केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी संसदेच्या गेटींचे निदर्शना करपाक बंदी घाल्या. जानेर 2025 जावपा आशिल्ल्या 8वे परिक्षा पे चर्चा खातीर नोंदणी सुरू झाल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज जैसलमेरांत वेगवेगळ्या राज्यांच्या अर्थमंत्र्याबरोबर अर्थसंकल्प आदीची सल्लामसलत करतली. बायलांच्या T20 क्रिकेटात भारतान तिसऱ्या निमाणे मॅचीन वेस्ट इंडिजाक 7 धावण्यांनी हरयले आनी ही 2-1 अशी जिकली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.